नमस्कार, मी राजेश इंडिया एक ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, मी आता इंडियन ATM मधून कॅश काढली होती 2800 रुपये.
ठीक आहे.
हॅलो,
तुम्ही दिलेली माहिती मी आधीच सांगितले होते. तुम्ही 2008 काढली होती का?
हो सर.
ठीक आहे. तुम्ही कोणत्या तारखेला आणि वेळेला ही रक्कम काढली होती?
आजच काढलेली, 7 तारीख, 7:40 मिनिट.
मला समजत नाही, तुम्ही 7 तारखेला कोणत्या वेळेला 2800 काढली होती? सकाळी 7:40 की संध्याकाळी?
7:40 PM.
ठीक आहे. तुम्ही 6 जून रोजी संध्याकाळी 7:40 2800 काढली होती. आता मला तुमची ATM ID, कृपया मला ATM ID सांगा. मला समजत नाही, हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग असू शकतं. तुम्ही मला ATM ID आणि व्यवहार रक्कम दिली तर मी तुमची तक्रार नोंदवू शकतो.
ATM ID,
कृपया ATM ID सांगा.
6080.
ठीक आहे. तुम्ही दिलेली ATM ID नोंदवली आहे. मग बोलायचं आहे की RBI नियमांनुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. तुमची तक्रार नोंदवली आहे आणि तुमचा डॉकेट नंबर 102896 आहे. आज याशिवाय इतर काही मदतीची गरज आहे का?
हो सर, ATM ऑर्डर यूज होतो, ऑर्डर बँक ATM.
ठीक आहे. तुम्ही दिलेली माहिती नोंदवली आहे. कृपया तुमच्या बँकेशी संपर्क साधा, ते तुम्हाला योग्यरित्या मदत करू शकतील. आज याशिवाय
माझ्या ब्रँचमध्ये हे करू का, कॉल करू का?
होय, तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत किंवा ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून मदत मिळवू शकता. ते तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन करतील.
ठीक आहे सर.
आज तुमची मदत करून बरं वाटलं. इंडिया एक ATM सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा दिवस चांगला जावो.